शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 साली कागल येथील घाडगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. 17 मार्च 1884 साली कोल्हापूरच्या संस्थानात त्यांचे दत्तक विधान झाले आणि ते 6वे छत्रपती झाले. 1885 साली त्यांना राजपुत्रांच्या शाळेत राजकोटला शिक्षणासाठी पाठवण्यात आले. 1890 ते 1894 या काळात त्यांनी फ्रेझर या त्यांच्या गुरूंकडून इंग्रजी, राज्यकारभार व जगाचा इतिहास शिकला. पुढे 1 एप्रिल 1891 साली त्यांचा बडोदा संस्थानातील सरदार खानविलकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी विवाह झाला. 2 एप्रिल 1894 साली शाहूंनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली, ती वयाच्या 20व्या वर्षी. 1894 पासूनच त्यांनी संस्थानात अब्राह्मणांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. 1895 साली कोल्हापुरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसवली. 1896 साली कोल्हापुरात सर्व जातींसाठी वसतिगृह सुरू केले. 1899 साली शाहू महाराजांच्या जीवनातील एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे वेदोक्त प्रकरण. महाराजांच्या पूजेच्या वेळेस नारायण भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. तुम्ही वेदोक्त मंत्र का म्हणत नाही असे शाहू महाराजांनी त्यांना विचारल्यावर महाराज क्षत्रिय नसल्याचा दावा पुरोहिताने केला, कारण परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केल्याने आता केवळ ब्राह्मण आणि शूद्र या दोनच जाती असल्याने शूद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही आणि म्हणूनच छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही असा दावा त्याने केला आणि प्रकरणाने गंभीर वळण घेतले. आपण राजा असूनही आपल्याशी हे वर्तन होत असेल तर सामान्य जनतेची स्थिती काय असेल याची शाहू महाराजांना कल्पना आली. 1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय व इतर ब्राह्मणांची वतने रद्द केली. 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग मिल आणि विविंग मिलची स्थापना केली. 1907 साली त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केले. 1907 सालातलीच त्यांचे अजून एक महत्वाचं काम म्हणजे त्यांनी सहकारी तत्वावर कापडगिरणी सुरू केली आणि राधानगरी धरणाचं बांधकाम सुरू केलं. त्यावरील बंधाऱ्याला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव दिले. 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेली. 1912 साली कोल्हापूर संस्थानातील पहिल्या मराठा पुरोहिताने ब्राह्मणेतरांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने केली. 1913 सालच्या महाराजांच्या आदेशानुसार खेड्यातील मंदिरे, चावडी, धर्मशाळा यासारख्या सार्वजनिक इमारतींमधून शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच 25 जुलै 1917 आदेशानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा करण्यात आली. 21 नोव्हेंबर 1917 साली महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. 1918 साली शिक्षकांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. शिक्षण विषयक कराचा कायदा केला. गुन्हेगार जमातीची हजेरी बंद केली आणि कुलकर्णी वतने रद्द केली. 1918 सालीच त्यांनी आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात स्थापन केली. 1919 साली त्यांनी अस्पृश्यता न मानण्यासाठी कायदा केला. बेरड, पारधी व रामोशी जातीतल्या लोकांना नोकऱ्या दिल्या. अस्पृश्य तलाठ्यांच्या नेमणुका केल्या आणि वकिलांच्या सनदा अस्पृश्यांना दिल्या. 1920 साली माणगावला अस्पृश्य परिषद घेतली आणि नागपूर, दिल्ली इथल्या अस्पृश्य परिषदांचे अध्यक्षपदही महाराजांनी भूषवले. 6 मे 1922 रोजी या लोककल्याणकारी राजाचा अंत झाला.
माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींना, भारतातल्या पुराण कथा काढून पाहायला गेलं तर त्या नेहमी एका प्रकाराने सुरू होतात. तो प्रकार असतो कोणी एकेकाळी एका आटपाट नगरीमध्ये अमुक अमुक राजा राज्य करत होता. या वाक्याची वेगवेगळी रूप असतात. कधी रूप असतं कोणी एकेकाळी काशी नगरी येथे अमुक अमुक राजा राज्य करीत असताना एकदा काय झाले. या वाक्यानंतर आमच्या देशातल्या गोष्टीला दोन वाटा फुटतात. एक वाट असते एकदा काय झालं, राज्यात दुष्काळ पडला. मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगायला सुरुवात करतोय त्याची ही पहिली वाट नाहीये. आमच्या गोष्टींना जी दुसरी वाट फुटते तीची गोष्ट दुसऱ्या वाटेची. एक वाट एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला. दुसरी वाट
सॅम्पल कंप्लीट. Ready to continue?